मनातला ताण कमी करण्यासाठी कंटेनर तंत्र वापरणं म्हणजे नावाप्रमाणेच एका कंटेनरची मनात कल्पना करणं आहे. जेव्हा काही दुःखी त्रासदायक भावना आणि विचार आपल्याला मनस्ताप देत असतात तेव्हा त्यांना या कंटेनरमध्ये साठवून ठेवण्याने आपल्याला मदत होते. विशेषतः काळजी, चिंता, अस्वस्थता यासारख्या भावना जेव्हा आपला ताबा घेत असतात तेव्हा या तंत्रामुळे त्यांना आपल्या ताब्यात आणून आपण शांत झाल्याची भावना निर्माण होते. नंतर समुपदेशकाच्या मदतीने त्या साठवलेल्या भावना आणि विचारांचा निचरा करता येऊ शकतो. प्रथम एक शांत निवांत जागा निवडा जिथे तुम्हाला थोडा वेळ कुणीही त्रास द्यायला येणार नाही. स्वतःला कम्फर्टेबल करा. मनाची तयारी झाल्यानंतर डोळे मिटून स्वतःच्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. 2-3 दीर्घ श्वास घ्या. श्वास घेणं, रोखून धरणं आणि सोडणं याकडे एकाग्रतेने लक्ष द्या. आता तुम्ही तुमच्या श्वासाच्या नेहमीच्या पद्धतीकडे पुन्हा येऊ शकता. यानंतर मनात एका कंटेनरचं चित्र आणा. हा कंटेनर कुठल्याही प्रकारची वस्तू असू शकतो. एखादी पेटी, खोकं, बरणी, जे तुमच्या मनात येईल ते काहीही. मात्र त्या कंटेनरला झाकण असणं आवश्यक आहे जे बंद करता येईल. मनामध्ये त्या कंटेनरचं तपशीलवार चित्र उभं करण्यासाठी थोडा वेळ घ्या. तो कंटेनर कसा दिसतो, किती मोठा आहे, कुठल्या रंगाचा आहे, कशापासून बनला आहे वगैरे सर्व गोष्टी मनात नीट नोंदवा. आता तुम्हाला कशाचा त्रास होतोय त्याचा, म्हणजे तुमच्या चिंता, जबाबदाऱ्या, तुमच्या मनात सतत फिरणारे मनस्ताप देणारे विचार, भावना यांच्याबद्दल विचार करा. जरी त्या कटकटी तुम्हाला थकवणाऱ्या असल्या तरी तो कंटेनर त्यांना सांभाळायला समर्थ आहे हे तुम्हाला निश्चित माहिती आहे. आता तुम्हाला कसं वाटतं आहे त्याकडे पहा. आता कल्पना करा की जिथे तुम्हाला तो कंटेनर ठेवणं योग्य वाटतं अशा ठिकाणी तुम्ही तो कंटेनर तात्पुरता थोड्या वेळासाठी ठेवला आहे. कंटेनर जिथे असायला हवा तिथे आहे आणि त्याचं झाकण नीट बंद केलेलं आहे असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा वर्तमान क्षणात परत येण्याची तुम्ही तयारी करू शकता. आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करून तुम्ही आत्ता जिथे आहात त्या ठिकाणी तुमचं मन परत आणा. काही क्षण शांत राहून तुम्ही पुढच्या कामाकडे वळू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या समस्या टाळणं हा या कृतीचा उद्देश नाही. तर ज्या समस्यांमधून आत्ता लगेच मार्ग काढणं शक्य नाही त्या गोळा करून बाजूला ठेवणं हा उद्देश आहे. समस्या कंटेनरमध्ये भरून तो तुम्ही कायमचा कुठेतरी ठेवून देणार नाही आहात. उलट ज्या समस्या तुमच्या मनात सगळीकडे भिरभिर फिरताय त्यांना जरा वेळ वाट पाहण्यासाठी मनातली एक जागा देत आहात. इतर गोष्टींवर फोकस करण्यासाठी मनाला थोडा अवकाश देत आहात. त्या काळजा, चिंता, कटकटी जेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीच्या मध्ये मध्ये येत असतात तेव्हा हा कंटेनर त्यांना आपल्या आत थांबवून ठेवू शकतो. जेव्हा त्या समस्या सोडवता येण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी साधनं आहेत असं तुम्हाला वाटेल तेव्हा, किंवा वाटल्यास समुपदेशकासारखी थोडी व्यावसायिक मदत घेऊन तुम्ही त्यांच्याकडे परत येऊ शकता. कल्पनेतल्या कंटेनरऐवजी तुम्ही तुमच्या खोलीत एखादा खरोखरचा कंटेनर देखील ठेवू शकता. तुमच्या त्रासाबद्दल लिहिलेल्या नोट्स, काढलेली चित्र किंवा अशाच इतर गोष्टी तुम्ही त्यात बंद करून ठेवू शकता, ज्यांना थोडा वेळ बाजूला काढून ठेवण्याची गरज आहे.